93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। नागराज मंजुळेचा सैराट नावाचा सिनेमा आज रिलीज होतोय आणि माझ्या बरोबर आहे
बॉक्स ऑफिस वर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर।
गार्गी तू फिल्म मध्ये ईपी आहेस
बरोबर,
आणि मगाशी मिथुन आणि पूजा सांगत होते त्यांची अख्खी सगळी लव्ह स्टोरी, तो प्रोफेसर होता ती स्टुडंट होती, मग त्याची शॉर्ट फिल्मची त्याचं सगळं पॅशन, तिचं रेडिओचं पॅशन, आणि आता तुम्ही फँड्री पहिले आणि मग सैराटच्या निमित्ताने सगळे एकत्र काम करताय, तर तू काय करत होतीस याच्या आधी?
मी यांच्यासोबत शिकायला होते, मिथुन माझा पण शिक्षक होता।
बर,
आणखी आम्ही पिस्तुल्या, फँड्री, आमच्या सगळ्या शॉर्ट फिल्म, सैराट, मिथुनची पण फिल्म मी एक्झिक्युट केली आता पायवाट शॉर्ट फिल्म। मास्कॉमचं झाल्यानंतर मी झी मध्ये होते प्रोमो प्रोड्युसर, मी 3 वर्ष झी मध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर फँड्रीसाठी मी त्यानंतर मी झीतून बाहेर पडले आणि त्यानंतर सैराट।
इवन सैराटच्या लेखनामध्ये पण गार्गीचा आहे सहभाग।
येस, वाह क्या बात है,
गार्गी खूप चांगली लिहिते, कविता खूप चांगल्या करते।
शॉर्ट फिल्म जी आहे
तिची शॉर्ट फिल्म जी आहे संग्राम वंश नावाची, जी ए कुलकर्णींच्या कथेवर तिनं केलेली आहे, तर ती फार अप्रतिम शॉर्ट फिल्म आहे आणि तिला युजीसीचं बेस्ट शॉर्ट फिल्म ऑफ द इयर असा अवॉर्ड आहे, बाकीचे काही अवॉर्ड आहेतच, ती स्वतः फिल्म मेकर आहेच।
वंडरफुल। ए मला एक सांग गार्गी, प्रत्येकच फिल्मच्या क्रू मध्ये एवढी टॅलेंटेड लोक असतात?
संग्राम थांबी सांगतो, काल मला माझे नाही मला सांगायचं आहे, मला माहित नाही संग्राम, पण मी म्हणेन की लेटस म्हणजे मला आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असं म्हणेन की नसतात। काल मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला, भावड्या तुला माहिती आहे का, म्हणला तुमच्या फिल्म मध्ये सैराट मध्ये 6 नॅशनल अवॉर्ड विनर आहेत। मी म्हणलं कसं काय, मी म्हणलं एकच आहे रिंकू, तो म्हणला रिंकू यावेळेसची सैराट मध्ये, म्हणला नागराज सरांना नॅशनल अवॉर्ड आहे पिस्तुल्यासाठी आणि याच्यासाठी फँड्रीसाठी, तुला म्हणजे मला मिथुनला शॉर्ट फिल्मचं पायवाटसाठी नॅशनल अवॉर्ड आहे, सूरज पवार जो आता याच्यामध्ये सैराट मध्ये रोल करतो त्याला पिस्तुल्यासाठी शॉर्ट फिल्म अवॉर्ड आहे, आणि अजून कोण, निशांत जो आमचा एक कलीग आहे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे जो झी तर्फे आहे, गार्गी जशी आमची ऍक्च्युली ही आहे, तर निशांतला पण त्याच्या शॉर्ट फिल्मसाठी अवॉर्ड मिळाले। तर असे 6 नॅशनल अवॉर्ड विनर्स सैराट मध्ये काम करतायत हे मला त्यांना, आणि तो म्हणाला की कदाचित हे एकमेव उदाहरण असेल, पहिलं उदाहरण असेल।
हे टाळ्या वाजवू ना आपण, एक
सैराटच्या नावानं चांग भले।
बॉक्स ऑफिस वर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर।